उत्पत्ती अध्याय 38 त्यात सुमारास यहुदा आपल्या भावांना सोडून अदुलाम नगरातील हिरा नावाच्या मनुष्याबरोबर त्याच्या घरी राहावयास गेला. तेथे यहुदाला शुआ नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी भेटली. तेव्हा त्याने तिच्यावर प्रेम केले आणि तिच्याशी लग्न केले. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव एर ठेवले. त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव ओनान ठेवले. त्यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला आणि त्याचे नाव शेला ठेवले. त्यास जन्म दिला होता तेव्हा ती कजीब नगरामध्ये राहत होती. यहुदाने आपला पहिला मुलगा एर याच्यासाठी पत्नी शोधली. तिचे नाव तामार होते. परंतु यहुदाचा प्रथम जन्मलेला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता. परमेश्वराने त्यास ठार मारले. मग यहुदा ओनान याला म्हणाला, तू तुझ्या भावाच्या पत्नीवर प्रेम कर, तिच्याबरोबर दिराचे कर्तव्य पार पाड आणि तुझ्या भावाकरता तिला संतान होऊ दे. ती मुले आपली होणार नाहीत हे ओनानला माहीत होते. म्हणून जेव्हा तो त्याच्या भावाच्या पत्नीशी प्रेम करत असे तेव्हा तो आपले वीर्य बाहेर जमिनीवर पाडत असे, यासाठी की त्यास त्याच्या भावासाठी मूल होऊ नये. त्याने जे केले ते परमेश्वराच्या दृष्टीने वाईट होते. म्हणून परमेश्वराने त्यास मारून टाकले. मग यहुदा आपली सून तामार हिला म्हणाला, माझा मुलगा शेला लग्नाच्या वयाचा होईपर्यंत तू तुझ्या वडिलांच्या घरी जाऊन तिथे विधवा म्हणून राहा. कारण त्याने विचार केला, नाहीतर तो सुद्धा आपल्या दोन भावांप्रमाणे मरून जाईल. मग तामार आपल्या वडिलाच्या घरी जाऊन राहिली. बऱ्याच काळानंतर यहुदाची पत्नी म्हणजे शुआची मुलगी मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर यहुदा अदुल्लाम येथील आपला मित्र हिरा याच्याबरोबर आपली मेंढरे कातरायला वर तिमना येथे गेला. तेव्हा तामारेला कोणी सांगितले की, पहा तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरता तिमना येथे जात आहे. तिने आपली विधवेची वस्त्रे काढली आणि बुरखा घेऊन शरीर लपेटून घेतले. नंतर तिमनाच्या रस्त्यावर एनाईम नगराच्या वेशीत ती बसून राहिली. कारण तिने पाहिले की शेला आता प्रौढ झाला असूनही आपल्याला अजून त्याची पत्नी करून दिले नाही. यहुदाने तिला पाहिले, परंतु ती एक वेश्या असावी असे त्यास वाटले. तिने आपले तोंड झाकले होते तेव्हा यहुदा तिच्याजवळ जाऊन म्हणाला, मला तुझ्यापाशी निजू दे. ती आपली सून आहे हे यहुदाला माहीत नव्हते. ती म्हणाली, तुम्ही मला त्याबद्दल काय मोबदला द्याल? यहुदा म्हणाला, मी तुला माझ्या कळपातून एक करडू पाठवून देईन. ती म्हणाली, परंतु ते पाठवून देईपर्यंत तुम्ही माझ्याजवळ काय गहाण ठेवाल? यहुदा म्हणाला, गहाण म्हणून मी तुझ्याकडे काय ठेवू? तामार म्हणाली, तुम्ही अंगठी गोफ व हातातली काठी मला द्या. तेव्हा यहुदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिच्यापाशी जाऊन निजला. त्याच्यापासून ती गरोदर राहिली. ती उठली आणि निघून गेली. तिने आपला बुरखा काढून टाकला आणि आपली विधवेची वस्त्रे घातली. यहुदाने आपला मित्र अदुलामकर याला आपल्या कळपातील करडू घेऊन त्या स्त्रीला तारण म्हणून दिलेल्या वस्तू अनावयास पाठवले. परंतु त्यास ती सापडली नाही. मग अदुलामकराने तेथील काही लोकास विचारले, येथे या एनाईमच्या रस्त्यावर एक वेश्या होती, ती कोठे आहे? तेव्हा लोकांनी उत्तर दिले, येथे कधीच कोणी वेश्या नव्हती. तेव्हा यहुदाचा मित्र त्याच्याकडे परत गेला व म्हणाला, ती वेश्या मला काही सापडली नाही. तेथे राहणारे लोक म्हणाले की तेथे कोणीही वेश्या कधीच नव्हती. यहुदा म्हणाला, जाऊ दे, त्या वस्तू तिला ठेवून घेऊ दे, नाहीतर आपलीच नालस्ती होईल. मी कबूल केल्याप्रमाणे तिला करडू देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आपल्याला सापडली नाही. यानंतर 3 महिन्यांनी कोणीतरी यहुदाला सांगितले, तुझी सून तामार हिने वेशेप्रमाणे पाप कर्म केले आणि त्या व्यभिचारामुळे ती आता गरोदर राहिली आहे. यहुदा म्हणाला, तिला बाहेर काढा व जाळून टाका. जेव्हा तिला बाहेर आणले हिने आपल्या सासऱ्यासाठी एक निरोप पाठवला, ज्या मनुष्याच्या मालकीच्या या वस्तू आहेत त्याच्यापासून मी गरोदर आहे. पुढे ती म्हणाली, ही अंगठी, गोफ आणि काठी कोणाची आहेत ते ओळख. यहुदाने त्या वस्तू ओळखल्या आणि तो म्हणाला, माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे, कारण मी तिला वचन दिल्यानुसार माझा मुलगा शेला याला ती पत्नी म्हणून दिली नाही. त्यानंतर त्याने तिच्याशी पुन्हा शरीर संबंध केला नाही. तिच्या प्रसूतीच्या वेळी असे झाले की पहा, तिच्या पोटात जुई मुले होती. प्रसूतीच्या वेळी एका बाळाचा हात बाहेर आला तेव्हा दाईने त्याच्या हाताला लाल धागा बांधला व ती म्हणाली, हा आधी जन्मला. परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले. म्हणून मग ती सुईन म्हणाली, तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस, आणि त्याचे नाव पेरेस असे ठेवले. त्यानंतर त्याचा भाऊ, ज्याच्या हाताला लाल धागा बांधलेला होता, तो बाहेर आला आणि त्याचे नाव जेरह असे ठेवले.